एकदा यमाच्या नगरीत खूप मोठा उत्सव चालू होता. त्या उत्सवात अनेक अप्सरा नृत्यांगना नृत्य करत होत्या. त्या उत्सवात तिलोत्तमा नृत्य करत असताना तिच्या सौंदर्यावर यम मोहित झाला आणि त्यामुळे अनलासूर नावाचा एक भयंकर अक्राळ विक्राळ राक्षस निर्माण झाला. अनलासूर जिथे जाई तिथे अग्नी निर्माण होऊन सर्व भस्म होई. असा भयंकर राक्षस देवांच्या मागे लागला. त्यामुळे घाबरलेल्या देवांनी श्री गणेशाची आराधना सुरू केली. तेव्हा श्री गणेश बालरूपात तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सर्व देवांना अनलासुराचा वध करण्याचं आश्वासन दिलं. तेवढ्यात दशदिशा भस्म करत अनलासूर तिथे आला. त्याला तिथे पाहून सर्व देव घाबरून सैरा वैरा पळत सुटले, पण बालरूपातले श्री गणेश तिथेच उभे राहिले. ते पाहून अनलासूर त्यांना गिळायला पुढे आला, पण बाल गजाननानच त्यांना गिळून टाकलं. साक्षात अग्निरूप अनलासुरालाच गिळल्यानं श्री गणेशाच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. त्यावेळी सर्व देव तिथे आले. गणेशाच्या सर्वांगाचा दाह होत असलेला पाहून ते विविध उपाय करू लागले. इंद्राने शीतल आणि अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला. ब्रह्मदेवानं सिद्धी आणि बुद्धी या मानस कन्या त्याला अर्पण केल्या. विष्णूंनी आपल्या हातातलं थंडगार कमळ दिलं. वरुणाने थंडगार जलाचा अभिषेक केला. शंकरानं आपला शेष गणेशाच्या पोटाभोवती बांधला. सारे सारे उपाय झाले, पण तरीही दाह शांत होईना. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वा गजाननाच्या मस्तकावर वाहिल्या. तेव्हा गजाननाच्या अंगाचा दाह कमी झाला. त्यामुळे गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले, अनेकविध उपायांनी सुद्धा माझ्या अंगाचा दाह कमी झाला नाही. दुर्वांनी मात्र माझ्या अंगाचा दाह कमी झाला म्हणून यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ व्रत दान आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल. तेव्हापासून अनलासुराचा प्रशम केला म्हणून गजाननाला कालानल प्रशमन असं नाव प्राप्त झालं. सर्व देवांनी त्या ठिकाणी एक सुंदर देवालय निर्माण करून त्यामध्ये गजानन मूर्तीची स्थापना केली आणि त्याला विघ्नहर असं नाव दिलं.